नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. झारखंडमधल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज जारी होत आहे. 25 ऑक्टोबरपर्यंत यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 28 तारखेला अर्जांची छाननी होईल आणि 30 ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात 13 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. झारखंडमध्ये सर्वच राजकीय आघाड्यांमध्ये जागा वाटपाबाबतच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. राज्यात भाजप, जेएसयू, संयुक्त जनता दल आणि चिराग पासवान यांच्या एलजीपी पक्षांची आघाडी केली असून झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि मार्क्सवादी पक्षासोबत निवडणूक लढवणार आहे. ऑनलाईन गैरव्यवहारांच्या वाढत्या धोक्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार आणि मेटा कंपनीनं स्कॅम से बचो हे अभियान सुरु केलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, गृह मंत्रालय तसंच भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र यांनी मिळून या अभियानाचा आराखडा निश्चित केला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या उपस्थितीत या अभियानाचा काल नवी दिल्लीत प्रारंभ करण्यात आला. डिजिटल सुरक्षा आणि सतर्कता याबाबतच्या सरकारच्या दृष्टिकोनाचं प्रतिबिंब यामध्ये आहे. हा उपक्रम अगदी योग्य वेळी सुरू झाला असून ऑनलाईन घोटाळ्याचा वाढता धोका पाहता नागरिकांच्या हितासाठी केलेली ही आवश्यक उपाययोजना आहे असं जाजू यावेळी म्हणाले. डिजिटल इंडिया अभियानामुळे देशातली इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 90 अब्जांवर गेली आहे, मात्र त्याचवेळी सायबर गुन्ह्यांची संख्याही वाढत असल्याचं त्यांनी नमूद केलं. राष्ट्रीय क्रीडा सुशासन विधेयक 2024 मसुद्यामुळे देशात सशक्त आणि पारदर्शक क्रीडा सुशासन यंत्रणा उभी करण्यासाठी हातभार लागेल असं केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल झालेल्या एका सल्लागार बैठकीत ते बोलत होते. खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवून काम करण्यासाठी मंडळांना सक्षम करणं, सुरक्षित क्रीडा धोरण राबवणं तसंच क्रीडा न्यायाधिकरणाची स्थापना करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. मिथेनॉल, इथेनॉल आणि बायो सीएनजी सारख्या पर्यायी इंधनांमुळे भारताचं पेट्रोलियमवरचं अवलंबित्व कमी होऊन आयातीत घट होऊ शकते असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत नीती आयोगानं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय मिथेनॉल कार्यशाळेत बोलत होते. सध्या पेट्रोलियमच्या आयातीवर दरवर्षी 22 लाख कोटी रुपये खर्च होतात. पर्यायी इंधन उत्पादन वाढल्यास हा खर्च घटेल, शिवाय प्रदूषणही कमी होईल असं ते म्हणाले. हरित ऊर्जा हा भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या धोरणाचा महत्वाचा घटक असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ते काल जागतिक व्यापार केंद्राच्या मुंबई विभागानं आयोजित केलेल्या शाश्वत विकासासाठी हरित आणि नवीकरणीय ऊर्जा या विषयावरच्या जागतिक व्यापार प्रदर्शनात बोलत होते. देशातली सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असलेलं महाराष्ट्र राज्य सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनं आणि बायो एनर्जी सारख्या क्षेत्रांमध्ये देखील आघाडीवर असल्याचं ते यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातल्या 600 पदाधिकाऱ्यांनी नुकताच सामूहिक राजीनामा दिला आहे. पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये संधी न दिल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाल्यामुळे हा राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघांतर्गत नियुक्त करण्यात आलेले सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि विविध पथकांचे नोडल अधिकारी यांच्या कामकाजाचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आढावा घेतला. तसंच निवडणूक प्रक्रिया शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. स्थिर निगराणी पथकं आणि भरारी पथकांनी निवडणूक काळात कोणतेही गैरप्रकार घडू नयेत यासाठी दक्ष राहावं. कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास तातडीनं कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल संबंधित नोडल अधिकाऱ्यांना सादर करावा आदी सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या गुप्तचर यंत्रणेनं 3 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 1,13,00,000 रुपये किमतीचं 1.5 किलो सोनं जप्त केलं आहे. नेपाळमध्ये काठमांडू इथं सुरू झालेल्या सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत भारतानं काल पाकिस्तानवर 5-2 न मात करत विजयी सलामी दिली. अ गटात भारताचा दुसरा सामना येत्या 23 तारखेला बांगलादेशबरोबर होईल. स्पर्धेतला अंतिम सामना येत्या 30 तारखेला होणार आहे. डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूनं महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूनं काल चीनच्या हान यू हिचा 18-21, 21-12, 21-16 असा पराभव केला. इतर सर्व भारतीय खेळाडूंना पहिल्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला. आसाममधल्या तामुलपूर या छोट्या गावातल्या खेलो इंडिया तलवारबाजी प्रशिक्षण केंद्रातल्या 6 तलवारपटूंची 68व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पुढच्या महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये या स्पर्धा होणार आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.